तर ठीक आहे, आपल्याला असं आपला आपला समस्त जो मिलियन आणि बिलियन मधला आपला जो श्रोतृ वर्ग आहे, त्या लोकांनी आपल्याला जी विनंती केली होती की अरे जरा काहीतरी थोडा लाईट लो, आगे से लाईट लो वगैरे, तर तसा तसा आजचा हा आपला आपण भाग करूया की जो असा काहीतरी लाईट विषयक आपल्याला कुठला घेता येत नाही का, तर मग हाच याच मुद्द्यावरती आज बोलू आपण की तसाही ऑल थ्रू आत्तापर्यंत, लहानपणापासून आत्तापर्यंत असे बरेच विषय असतात की जे आपल्याला बऱ्याचदा पूर्णपणे माहिती नसतात, पण आपल्याला माहित नाहीत हे आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपल्याला बऱ्याच वाटत असतं की हा नाही नाही हे मी जे ऐकले तेच बरोबर आहे, आणि किंवा त्याच्यानं बऱ्याच मजा मजा होतात, आणि त्याविषयी आज काहीतरी आपण बोलायचं. आय एम शुअर आपल्या आपल्या सगळ्यांच्याच लहानपणापासून आत्तापर्यंत अशा गोष्टी झाल्या असतील की विचित्र असतात गोष्टी काहीतरी, किंवा आपल्याला कळलेलं नसतात गाणी पिक्चर हे गाणी सिनेमे किंवा पुस्तकं वगैरे, किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी की ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की नाही हे असं नाही असं कसं काय वगैरे, तर तसे आपले आपापले अनुभव आपण शेअर करू. ऑफकोर्स याच विषयामध्ये आपण चिकटायचं असं काही नाही आहे, वाहवत वाहवत कुठेतरी जाऊच आय एम शुअर, पण इथून सुरू तरी करू आणि मग बघू आपण कुठेपर्यंत पोचतो ते. कसं वाटतं याच्यावरती बोलायचं?
अरे भन्नाट आहे, म्हणजे अजूनही लहानपण संपलं नाही असं वाटतं. पण आणि आपलं आपण आपल्या अनुभवातून शिकत जातो, काहीतरी नवीन नवीन समजत जातं, आणि जेव्हा आपल्याला काही माहीत नसतं तेव्हा आपण चाच पडत असतो त्याचा अर्थ शोधण्यासाठी, आणि त्यातनं काहीतरी भलतंच निघतं, आणि नंतर आपलं आपल्याला हसू येतं की अरे मला हे असं कसं वाटायचं त्या काळी. त्यातली गंमत आहे, आणि आय थिंक हे मोरले सगळ्यांसोबत झालेलं आहे. मला पण असे काही माझे बालपणाचे गैरसमज होते, नंतर मला ते जेव्हा उमजले ते माझ्या बालमनावर आघात झाला त्याच्यामुळे.
माझं म्हणजे मी एक अधिक हे सांगतो, माझा मला आठवत नाही मला डायरेक्टली आत्ता किस्सा, पण मित्राचा आहे की तर माझा जवळचा मित्र आहे तो, आणि त्याचं पूर्ण इंग्लिश मिडियममध्ये झालंय, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला आहे तो, आणि आम्ही इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट करताना जे आपण प्रोजेक्ट थोडा करतो आणि सगळ्या गप्पा मारतो राईट, अशाच जसं तसंच प्रकार चालू होता, आणि मग तेव्हा आमचं काहीतरी असं आलं की वेल बिगन इज हाफ डन असं म्हणून कुणीतरी म्हणालं, आम्ही चौघ जण होतो त्यापैकी, काहीतरी आलं सब्जेक्ट निघाला, आणि मग तेव्हा त्याला एकदम म्हणजे तो म्हणाला की त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे आम्ही सांगितलं हां म्हणजे वेल बिगन इज हाफ डन म्हणजे सुरुवात चांगली झाली म्हणजे ऑलमोस्ट अर्धं काम झालं असं आम्ही म्हणालो, आणि तो म्हणे याचा अर्थ असा आहे का, त्याला वाटत होतं की जर सुरुवात चांगली झाली तर काम अर्धवटच होतं असं त्याला ते निगेटिव्ह ह्याच्यात वाटत होतं, आणि तेव्हा मला फार अशी मजा आली, म्हटलं अरे की एवढं खरं तर म्हणजे आता बऱ्यापैकी इंजिनिअरिंगला म्हणजे मोठ्या आपण असतो बऱ्यापैकी माहिती असतं, पण त्याच्या मागे मला वाटतं मूळ कारण असं असतं की आपण लहानपणी आपण असं ॲब्झॉर्ब करतो जे काही आजूबाजूला आहे, आणि विदाउट जजमेंट विदाउट काय म्हणतात त्याला त्याचं खूप काही स्क्रुटिनी न करता जसं आहे तसं ॲक्सेप्ट करतो, आणि मग ते तसंच राहून जातं, त्याला पुन्हा क्वेश्चन करणं आणि हे राहून जातं. मला एक ते हत्तीची एक गोष्ट मे बी तुम्ही पण वाचली असेल, मी त्या शिवखेराच्या पुस्तकात वाचली होती यू कॅन विन मध्ये, की हत्तीला कसं बांधून ठेवतात, ते म्हणतात की लहान जेव्हा हत्ती छोटा असतो तेव्हा त्याला एका खुंट्याला बांधून ठेवतात, तेव्हा तो खूप प्रयत्न करतो तो खुंटा ओढून काढायचा, पण त्याला ते तेव्हा जमत नाही कारण तेवढी शक्ती त्यात नसते, आणि मग नंतर तो एका काही वेळानंतर तो सोडून देतो, तो गिवअप करतो की ठीक आहे हा खुंट्याला बांधलं म्हणजे आपण काही निघू शकत नाही, मग नंतर जेव्हा तो मोठा होतो तेव्हा खरं तर तो मोठे मोठे झाडं उपटून काढू शकत असतो, पण तेव्हा त्याच्या मनात हे नाही येत की आपण हा खुंटा काढू शकतो, कारण लहानपणीच त्याच्या मनावर ते टाकलेलं असतं की हा खुंटा तू काही काढू शकत नाही. हे मला एक वाटतं की आपलं बरेचदा होतं की बरेचसे विचार आणि ते आपण असं पकडून ठेवतो आणि ते सोडायचे कधी किंवा त्याला हे करायचं आपलं ते राहून जातं पुढे, त्याला त्यातनं बऱ्याचशा मजा होतात.
याच्यावरनं मला सागरने सांगितलेली ती मागच्या एपिसोडमध्ये गोष्ट आठवली मला, ती हत्ती उचलणारी बाई असते, ती हत्ती उचलणारी राणी असते, ती ती आय थिंक ती थोडीशी थोडीशी पॉझिटिव्ह स्टोरी त्याच्यामधली,
पॉझिटिव्ह
स्टोरी होऊन जाईल ती असं करून.
बरं बरं.
नाही, माकडांवरची एक ऍक्च्युली एक्सपेरिमेंटेशन केलं होतं, थोडी टँजंट गोष्ट पण ती इंटरेस्टिंग आहे. ते काय की एका पिंजऱ्यात, आणि ही खरंच कोणतरी एक्सपेरिमेंटेशन केलंय, की एका मोठ्या पिंजऱ्यामध्ये बरीच माकडं ठेवली होती, आणि एकदम वरच्या कोपऱ्यात काही केळं ठेवली होती, ओके, आणि शिडी ठेवली होती तिथे जायला, आणि काय व्हायचं की एखाद्या माकडाला भूक लागायची आणि ते शिडीवर चढून ते केळ घ्यायला लागायचं, आणि मग काय करायचं की ती बाकीचे माकडं जे असायचे ना, तर ते ज्यांनी एक्सपेरिमेंटेशन केलं त्या बाकीच्या माकडांवर जोरात पाण्याचे फवारे सोडायचे, ओके, आणि त्या माकडांना खूप इरिटेट व्हायचं. मग हळूहळू त्यांना एक कळालं पॅटर्न की अरे आपल्यातला एक जण जेव्हा खायला जातो तेव्हा आपल्या सगळ्या अंगावर पाणी पडताना खूप बेकार आहे, म्हणून जेव्हा पुढच्या वेळेस कोणीतरी जाऊ लागला त्याला घेऊन झोपटायला लागले ते, ओके की जायचं नाही तुम्हाला अजिबात. आणि मग असं त्यांना हे सुरू झालं. मग हळूहळू सायंटिस्टने काय केलं की त्या माकडांच्या ग्रुपमधल्या एकेका माकडाला बाहेर काढून नवीन माकड टाकलं त्याच्या जागी, ओके. मग ते पण पाहायला लागलं सगळं. आणि हळूहळू काय झालं की त्यांनी ओरिजिनल सगळी माकडं काढली आणि बाकी सगळी नवीन टाकली. पण जेव्हा कोणी तो शिडी चढायला जाऊ लागला तर बाकीचे माकडं त्याला आणि त्यांनी पाणी टाकायला थांबून दिलं होतं तेव्हा जेव्हा नवीन माकडं आली. पण त्यांना इतकी सवय लागली की शिडीवर चढलं की ते झोपडायचं, ओके. तर ते अशी सवय लागून जाते
ह्याच्यामध्ये.
कंडिशनिंग
हे आय थिंक ह्याच्याबद्दल आपण आपण मागच्या एपिसोड मागच्याच एपिसोड मध्ये बोललो होतो आपण, हे लर्निंग हाऊ टू लर्न मध्ये आहे ना, त्यामध्ये ऍक्च्युली ते याच्यावरती त्याचा एक त्यांचा एक चॅप्टर आहे की तुमचा मेंदू कशा गोष्टी प्रोसेस करतो, कशा स्टोअर करतो आणि कशा त्या रिकॉल होतात. तर त्यातला भाग आहे हा की काही काही तुमच्या अनुभवातून तुम्ही शिकलेल्या असतात की ज्या फर्म्ड अप झालेल्या असतात, काही तुम्ही बघून शिकलेले असतात त्याही फर्म्ड अप झालेले असतात अंटिल तुम्ही त्यांना क्वेश्चन करता की हे असं नाही असं आहे वगैरे. तर आतमधलं तुमचं हे जे काही वायरिंग जे असं ना हे एकूण न्यूरॉन्समधलं, तर किंवा बऱ्याच गोष्टी एकमेकांशी निगडीत असतात की काही तुमच्या बँकिंगमधल्या कॉन्सेप्ट फिजिक्समधल्या कॉन्सेप्ट बरोबर मॅथ्समधल्या कॉन्सेप्ट बरोबर किंवा एका सिनेमातल्या सीन बरोबर पण कनेक्टेड असतील, पण ते तुम्हाला ते स्टोअर करण्यासाठी ते इट जस्ट वर्क्स दॅट वेज. त्यामुळे त्यानंतर तुम्ही तो सिनेमा बघताना किंवा ते मॅथ्स इक्वेशन बघताना किंवा ते बँकिंगमधलं काहीतरी बघताना तुम्हाला या तिन्ही गोष्टी आठवतात, पण एकदम एकदम बरोबर जशा तुम्ही स्टोअर केलेल्या तशाच आठवतात. फ्लिप साईड तुम्ही जर चुकीच्या गोष्टी स्टोअर केलेल्या असतील तर त्याही तशाच फर्म्ड अप होऊन त्यात होऊन राहतात, त्यातला भाग आहे. पण हे दिस इज आपला ब्रेन असाच 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 काम करतो.
हा तर हे जसं वेल बिकन इज हाफ डन वगैरे आहे तसंच एक मराठीत म्हणजे त्याच्या मागची गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, माझे बाबा आणि माझे त्यांचे भाऊ माझे काका त्यांचं काहीतरी एका गोष्टीवर म्हणजे ठरलं की आपण असं असं करू एकत्र आणि दोघांचं अग्रीमेंट झालं आणि ते म्हणजे वेगवेगळे गावी राहायचे आणि त्यांचं असं ठरलं होतं की आपण असं असं करायचं म्हणून. तर मग ते झाल्यानंतर माझ्या बाबांनी परत गावी गेले तेव्हा त्यांनी माझ्या काकांना पत्र लिहिलं की आपण असं बोललो होतो त्याचा मी संकल्प सोडला आहे, ओके. ते पत्र गेलं काकांना, काका जाम चिडले, अरे आपलं ठरलं होतं तू सोडून दिलं हे सगळं. तर बाबांनी सांगितलं नाही मी संकल्प सोडला म्हणजे आपल्याला करायचं आहे, तर म्हणे अना नाही तू लिहिलं सोडून द्यायचं म्हणून. म्हणजे हे भाषेची गंमत आहे, आज तुम्हाला शब्दप्रयोग जर माहीत नसेल संकल्प करायचा नसतो संकल्प सोडायचा असतो.
ऍक्च्युली हे माहीत नसलेला शब्द ह्याच्या हात जर मुद्दा पकडला ना तर मला अजूनही बरेच सारे शब्द कळत आहेत बरं का, आणि एस्पेशली आपल्या सिनेमांमधले आणि हिंदीमधले बरेचसे. तुम्हाला माहिती असेल तर तू सांग. ते बऱ्याच गाण्यांमध्ये असतं बघ, ते एक रुसवाई रुसवाई म्हणून असतं त्याच्यामध्ये. असं कळलं की त्याचा अर्थ काय असतं, ते रुसवाईचे काय कुठेतरी रुसून बसलेलं असतं तिकडे की काय म्हणजे. पण इट जस्ट इट इज देअर अँड आय थिंक ते बऱ्याच गाण्यांमध्ये असतो शब्द असा. आय डोंट नो व्हॉट दॅट मीन्स. तुम्हाला माहिती का रुसवाईचा अर्थ काय असतो, ते गुगल नको करू सर. तुझ्या
रुसवाईचा पण मला रुसण्यासारखंच असेल, मला पण असंच वाटतं
असतं बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये.
केवढी गाणी बेखुदी एक होता मला, बेखुदी म्हणजे काय कळलं.
बेखुदी म्हणजे माहिती नाही, स्वतःपासून हरवणे, खुद म्हणजे मॅ खुद स्वतः, बेखुदी म्हणजे स्वतःपासून हरवलेला.
ओके ओके असं आहे का ते.
मला असं वाटतं की लहान मुलांसाठी अशी सोप्या सुटसुटीत शब्दातले गाणी असावीत की ज्याचा अर्थ कळेल लोकांना. हे काय रुसवाई बिसवाई आणि बेखुदी बेखुदी करून टाकायचा रे.
नाही नाही म्हणजे कसं की बऱ्याचदा कवी किंवा लेखक लोक असतात ना, तर म्हणजे जे भारी भारी असतात ते भारी भारीच असतात, पण बरेचदा कसं की मी कसं भाषेला मी भाषे अलंकार चढवतोय किंवा मी कसं कमांड आहे माझा भाषेवर अशा अट्टहासाने त्यांना ते हे करायचं असतं. म्हणजे काही हिंदीतले आहेत, फॉर एक्झाम्पल अंजान नावाचा एक कवी होता आणि त्याचाच मुलगा समीर नावाचा, ओके. ह्या दोघांची लिरिक्स आणि मला तर म्हणजे असे हे पॅटर्न थोडेफार पाठ झाले बरं का, म्हणजे कुठले गाणं रॅन्डम मी कधी ऐकलं नसेल ना मला त्याची जातकुळी कळायला लागते की अरे हा हे समीर छाप गाणं आहे किंवा हे प्रसून जोशी छाप गाणं आहे किंवा हे इर्शाद कमी छाप गाणं.
प्रसून जोशी वरती पण बोलूया बरं का आपण.
बोल बोल. तर नाही सांगायचा मुद्दा असा की हे यांची स्टाईल आहे प्रत्येकाची अर्थात, पण कुठेतरी मी काहीतरी खास दाखवायला चाललोय असं पण एक थोडासा आविर्भाव असतो लेखकांमध्ये पण असतो. म्हणजे मला कोण आठवतात आता, नासी फडके मी फार नाही वाचले पण ते आहे, आणि वि स खांडेकर. वि स खांडेकरांचं तुम्ही जर पुस्तकं वाचली असेल, मी फार नाही वाचली, ययाती वगैरे वाचलेलं आहे, पण त्याच्यातही असं की भाषेचा मी म्हणजे किती त्याच्यावर अलंकार चढू आणि किती त्याचं वैभव दाखवू असं.
24 अक्षरी नाव कुठलं म्हटल्यानंतर असं ते असायचं त्याला लहानपणीचं कोड, मग म्हणायचं 20 खांडेकर 20 खांडेकर.
हे अति झालं. हा सॉरी, काय म्हणतो सर तू.
नाही, आय थिंक हे ते मला जरासं असल्यासारखं वाटलं रे ते, की आपण जेव्हा पॉवर पॉईंट शिकतो की नाही त्यावेळेस मग ते अॅनिमेशन शिकतो आपण, स्लाईड अॅनिमेशन वगैरे, त्यानंतर मग प्रत्येक 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 प्रेझेंटेशनमध्ये सगळे अॅनिमेशन मी वापरणारच, असं असतं की एकदा मग ते स्लाईड अशी वरणार, इकडून येणार, एकदा इकडून येणार, एकदा खाली येणार, पण एनिवे आपल्याला तेवढा काय आपला अभ्यास नाही वि स
पण वाटतं
खांडेकरांच्या
एक एक
साहित्यावरती कॉमन
ह्याचं
असायचं.
वेळेचं हे असतं, त्या त्या काळात ते ती भाषा आणि ते असं कॉमन समजलं जातं. म्हणजे आधी इवन नाटक म्हणा किंवा हे असं खूप ड्रामा असायचा खूप त्यात, पण मग आज आपल्याला तेवढं पटत नाही, म्हणजे तेवढं पचत नाही पटण्यापेक्षा, की खूप सारा खूप अगदी मेलो ड्रामा असेल तर ते पटत नाही. आपल्याला थोडंसं रिअलिस्टिक पाहिजे असतं, पण मे बी ते एक एक काळ असतात. म्हणजे आपण आता बघ, म्हणजे 90s मध्ये सुरुवातीला ते सगळे, म्हणजे जेव्हा केबल आलं होतं आणि सगळे चोरून केबल बघायचं चाललं होतं, तेव्हा अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांचे खूप पिक्चर यायचे. सगळे सगळे ते म्हणायचे जिममधनं डायरेक्ट इकडे येऊन पिक्चर काढतात, जय किशन, गोपी किशन आणि काय 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 बरेच होते, तुफान हाणामारी. हां, आणि त्यानंतर मग ते ह्याचे आले हम आपके कौन आणि सगळे फॅमिलीवाले पिक्चर आहे, तर मला वाटतं तसं चेंज होत राहतं. आणि मग पुन्हा नंतर मग ह्याचे आले, तर त्या त्या काय म्हणतात त्याला, ह्याच्यामध्ये मस्त वाटतो, झाईट गेस्ट म्हणतात ना, म्हणजे स्पिरिट ऑफ दॅट टाईम, तसं असतं मला वाटतं, त्यानुसार ते बदलत जातं, मग पुढे आपण रिलेट करू शकत नाही त्याला.
हा एखाद्यास भट्टी जमून जाते चालतं, मराठीतही कसं की सारखं कॉमेडी कॉमेडी कॉमेडी, ते म्हणजे काही बनवाबनवी टाईप्स चांगले होते पण बाकी टोटल भिकार होते. मला माझ्याकडे दुसरा शब्द नाही आहे.
एक काळ होता की ज्याच्यामध्ये ते अजय देवगण, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे लिडिंग असायचे त्याच्यामध्ये, आणि ते मला अजून एक कल्पनाच करत नाही की सिनेमामध्ये सुनील शेट्टी च्या एका एका माणसाच्या जीवावरती त्याने अख्खा सिनेमा काढलेला आहे. पण हा आपला आपला काळ होता असं मला वाटतं, की कधीतरी ही सगळी आपली पुढची पिढी मोठी होणार, म्हणणार की अरे तुमच्या जनरेशनचे कुठले सिनेमे, तर म्हणणार
अरे
हे ते
हाय हुक्कू हाय
प्लॅटफॉर्म
हुक्कू हाय हाय,
आणि फूल और काटे आणि
हाँ
हाय हुक्कू हाय
ओले
हाय.
ओले
ओले ओले. हाँ
मी ते कॅसेट बनवली होती की ते फिलिप्स क्रॉम्प्टन याचं ना, त्याच्यामधले त्या सगळे गाणे जे होते ना, आणि त्याची मी कॅसेट म्हणजे हे करून आणली होती, बाहेर जाऊन नाही का कॅसेट बनवून आणायचं आपण एक असं वेगळ्या, तशी बनवून आणली होती. त्यात सगळे तू चीज बडी मस्त मस्त, ओले ओले, अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाय, आणि हे सगळे असे गाणे होते.
अम्मा देख वाला तो बाली ब्रह्मट है ना, तो आता इथे लंडनला आरजे म्हणून काम करतो,
बाबा
अजून
सायकलचे
रेग्युलर
गाणे
आहे.
ऐकलेस का तू?
अरे बाबा सायकल वॉज अ बिग बिग टाइम, असा पाठ करायचो, म्हणजे रॅप वॉज न्यू थिंग आणि पाठ केलेले गाणे.
मी परवा दिवशी ना कुठेतरी तो कुठल्या तरी एका सिनेमाच्या ट्रेलर मध्ये आला होता मागच्या काही महिन्यामध्ये, किंवा तो पण मी ट्रेलर खूप खूप उशिरा बघत होतो, म्हणून मग मला वाटलं अरे हा बाबासाहेब काय करतो आता म्हणून मध्ये, आणि त्यानंतर मग युट्यूबचं आगाव पण असतो ना, एकदा तुम्ही बघितलं, गुगल केलं, सॉरी एकदा तुम्ही युट्यूबवर सर्च केलं की त्याचे ते रेकमेंडेशन मध्ये येत जातात. हॅरासमेंट होते रे त्याने सगळे ते जुने बाबासाहेबचे गाणी दाखवायला त्याच्यामध्ये सुरू केले त्याच्यामध्ये, आणि मला वाटलं ओ शिट मॅन, आपल्या काळामध्ये ही अशी अशी गाणी यायची की ते कुठलं तरी आजा मेरी गाडी में बैठ जाए, आणि त्याच्यानंतरचा सगळा तो जो काय तो ही होता त्याचा सगळा तो सिक्वेन्स
पण
त्रास होता रे.
क्रिएटिव्हिटी खूप भन्नाट गोष्ट आहे. तुला म्हणजे आजा मेरी गाडी में बैठ जा हे अनु मलिकचं गाणं आहे, ओके, आणि मोह मोह के धागे हे पण अनु मलिकचं गाणं आहे. तर तुम्ही म्हणजे ते दोन्ही कम्पेअर कसं करू शकता? किंवा बप्पी लहरी, ओके, बप्पी लहरी एक खूप वेगळा विषय आहे, तर बप्पी लहरीचे म्हणजे डिस्को डान्सर ढिंचिक ढिंचिक ट्याव ट्याव वाले जे गाणं आहेत, तिथपासून ते म्हणजे नमक नमक हलाल मधले गाणी, ओके, बंटीवर बबली इज रिली डिफरंट यूज केस ऑन मेनी अँगल्स. म्हणजे कजरारे कजरारे एक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात दोन गाणी आहेत आय थिंक त्या पिक्चरमध्ये, जिथे गुलजारनी इतक्या सहजपणे इंग्लिश शब्द वापरला, आंखें भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है।
अरे ते पण तिथे आहा हा फिलिंग येते रे ते तिथे ते ऐकून वाटतं की आ कसं हे ते तुमच्या ते बाबासाहेब ह्याच्यामध्ये येत नाही त्याच्या वाटतं अरे अरे तिथे अरे देवा असं फिलिंग येते तिकडे
हनी 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 सिंग अजून काय होतं?
मी बंटीवाल बबलीचा अजून एक, हां बंटीवाल बबलीचा अजून एक, मी इंग्लिश सांगत होतो ना की शब्द घुसाडले तरी ते वाटत नाही। दुसरं म्हणजे ते चान्स से ओके काहीतरी जाना, इजी विजी नहीं असं
हाँ
काही, ओके
चांद
तर
से
ते पण आहे
ओके ओ सड़क जाती
सडक
है
नाही ते हां ते इंग्लिश शब्द घुसाडलेला आहे। दुसरं गुलजारचं अजून एक आठवतं मला, तो कुठला बिल्लू बार्बर नावाचा आला होता, ओके तर त्याच्यात मरजानी मरजानी कसवानू खानी हे सगळं शिव्या आहेत, ओके तर म्हणजे ते हे शिव्यांचे पण गाणे खूप बनलेले आहेत। म्हणजे
बिल्लू बारबरचं मला आठवत है बिल्लू बारबरच्या सिनेमा मी बघायला गेलो होतो त्याच्यामध्ये असं आलं होतं की शाहरुख खान गेस्ट अपिअरन्स असं होतं आणि ते पिक्चर वर शाहरुख खानच होता म्हटलं रे याचं त्याचं नावच गेस्ट अपिअरन्स ठेवायला पाहिजे पिक्चरचं नाव बिल्लू बारबर नव्हतंच त्याच्यामध्ये बिल्लू बारबर गेस्ट अपिअरन्स सुरुवात येते की अँड आय थिंक इट वॉज तो होता पण शाहरुख खान प्रोडक्शनचाच होता कुठला तरी रेड चिलीज वाला पण तो अख्खा सिनेमाभर शाहरुख खानच आहे त्याच्यामध्ये
नाही पण त्या त्या पिक्चरचं सगळ्यात बेस्ट काम अतुल परचुरेने केलेलं आहे। तो मॅनेजर असताना आ रहा है वो काय बच्चे माँ ने बच्चे को तावीज पहनाई वगैरह वगैरह, तो सीन है अप्रतिम है। म्हणजे ही इज डन रियली रियली वेल।
काही काही म्हणजे
प्रसून
ही
प्रसून जोशीचं काहीतरी बोलणार दोस्त,
हा त्याने
काढी लावली मी
त्याने
जरा।
हा अरे त्याच्यामध्ये मला 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 बरीचशी तर ना त्याची गाणी एक तर रंग दे बसंतीमध्ये वगैरे त्याने जे काही केलं ते आवडलं सगळं म्हटलं हो वा म्हणजे हे काय म्हणजे खूपच भारी केली बरं का सगळे ते करून आणि पार्टली कदाचित त्याचं क्रेडिट ए आर रेहमानला पण जाते की त्याने त्याला ते जसं काय कंपोज विम्पोज केलं ते पण नंतर अरे हा माणूस काही पण लिहितो रे म्हणजे ते तो तुम्ही हे बघित आहे ऐकलं ना गजनी ते त्यातली गाणी पण ह्याचीच आहे प्रसून जोशीचीच आहेत किंवा त्यानंतर पण बरेच झाले सिनेमे ते जर तुम्ही ते गाणी ऐकायचा प्रयत्न केला ना किंवा म्हणायचा जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये यमक बिमकचा तर काही संबंधच नसतो त्यामध्ये काहीतरी अशा ते एकामागून एक नुसती अशी वाक्य असतात त्यामध्ये की कैसे मुझे तुम मिल गए किस्मत पे ना आई यकी आणि मग किसी गिनगिनी धूप में मैं बैठा था आणि काय म्हणजे ते म्हटलं अरे मग हे डायलॉग म्हणून खपो ना डायलॉग आणि काहीतरी हे काहीतरी असं ते शायरी म्हणून खपो की त्याला म्हणजे ते हट्ट का की हे गाणंच आहे म्हणायचं मग त्या संगीतकाराला किती त्रास ना आता 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 म्हणजे यालाच याला चाल लावायचं
नाही उलट तू ए आर रेहमान जर घेतला तर त्याच्यात लेखी गायक संगीतकार यांना महत्व नसतं, फक्त म्युझिक असतं आणि लोक त्याच्यावर पागल असतात। ओके खूप रेअर कॉम्बिनेशन
अरे
नाही
लाईक
खूप रेअर
तो
कॉम्बिनेशन असतं जिथे ते
इफ
सगळे
यू
जुळतात।
सी तू जर प्रसून जोशीच्या गाण्याचे लिरिक्स बघायला गेलास ना तर त्याच्यामध्ये तुला ते ना यमक सापडत नाही का त्याच्यामध्ये काही म्हणजे जस्ट तो एक धडा दिलेला असतो नुसता की माझा अनुभव असं लाईक फलाटावरचा एक तास त्याच्यावरती लिहा आणि मग ते मी तर हे चुकून ते गद्याच्या ऐवजी पद्याय म्हणून दिलेलं असतं ते असं वाटतं मला आता काही काही वेळा
नाही रे त्याचे चांगले असतात, मला आवडतं त्याचे गाणे चांगले आहेत, इव्हन त्याच्या कविता पण चांगल्या आहेत त्याच्यामधल्या, म्हणजे बऱ्याच चांगल्या
अरे
आहेत त्याचे
वर्ड पोएट्री म्हणून द्यावं ना
असं
त्याची गाणी कुठं होते म्हणजे ते कुठल्याही अँगलने गाणं वाटत नाही ते अरे म्हणजे असं वाटतं की जबरदस्ती ना तर त्याला तर आपण चाल लावायची असं वाटतं
हो किती ठिकाणी होत हा जावेद अख्तर घे, जावेद अख्तरची तुम्हाला खूप गाणे आवडत असतील, पण तुम्ही जर ते कुठला तो काजलचा पिक्चर होता आवारा भवरे वगैरे टाईप ते गाणं होतं, अरे काय चाललंय त्याच्यात, म्हणजे गाय भी बैल भी गले में पड़ी घंटी बजाते हैं आणि कुठले अजून ते नाही आणि स्ट्रॉबेरी नाही स्ट्रॉबेरी आखे वगैरे, अरे काय चाललंय।
नाही 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 ते कसं होतं की तुमचे तमिळ गाणे असतात आणि तुम्हाला ते हिंदीमध्ये शब्द बसवावे लागतात.
अरे नका बसू, मग नाही नकार द्या, नाही स्वतःच म्हणजे इज्जत जपायची असेल तर नकार द्या असे गाणे।
तो वेगळा वेगळा जॉनर आहे तुमचा ते हिंदुस्तान तो आला होता वेगळे ते कमल हसन आणि ते मनीषा कोईराला चालू होते पिक्चर काय काय ते
हिंदुस्तानी
मेलबोर्न मछली मचलने वाली
अरे ते तर क्लासिक आहे, ते क्लासिक आहे, म्हणजे ते असं म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे।
पण ते गाणे हिट होतात अरे, म्हणजे ते टॉपवर होतं गाणं तेव्हा
पी के मिश्रा नावाचा प्राणी आहे बरं का, तर तो हे सगळे गाणे तमिळमधले हिंदीत आणायचा, हे रोजा बिजा जे म्हणजे मातेरे झाले ते त्याच्यातनं झाले।
थांब ना मी तुला ना ह्याची तुला मी प्रसून जोशीची गाणी काढून सांगतो तुला एक एक म्हणजे त्याची एकापेक्षा एक आहेत माहिती का त्याच्यामध्ये.
नाही पण तू ते काढे पण मी सांगतो ते
हे सांगत होतो त्याचं पण, त्यांनी त्याच्या गाण्यांवरचं आणि त्याची बॅक स्टोरी अशी एक आहे त्याचं पण त्याच्यावरचं.
ऍक्च्युली माहिती का प्रसन्न जोशीची चांगली म्हटलंच तर रंग दे बसंती वॉज गुड, तारे जमीन पर वॉज गुड, त्याच्यामध्ये बरीच गाणी अशी आय थिंक दे हॅड दे शेअर्ड ऑल ऑफ इट. पण ते नंतरचे ते काही म्हणजे काहीतरी आपल्याला लिहायचं म्हटल्यानंतर बसतात आपलं लिहून.
नाही पण मी आता ते इर्शाद कामिलचं पुस्तक वाचत होतो काली औरत का ख्वाब म्हणून. तर हे गाणी जे पिक्चरची त्याच्या मागची कथा काय म्हणजे कशीच बनले काय बनले थोडी इंटरेस्टिंग जर्नी आणि त्याची मला सगळी गाणी आवडतात. पण मी जेव्हा ते वाचायला लागलो प्लेन टेक्स्ट मध्ये ते पुस्तकामध्ये तर मला ते मजा येईना, तर जोपर्यंत मला ते ट्यून डोक्यात उतरत नव्हती तोपर्यंत मला ते गाणं एवढं अप्रिशिएट नाही झालं. तर ते म्हणजे नुसतं कविता ऐकण्याचं किंवा वाचण्याचं माझ्यात अंग नाहीये कदाचित, तर ते थोडं चाल लागतं.
म्हणजे मला उलट शब्द महत्वाचे वाटतात, ते नुसतं जे आपण म्युझिक म्हणतो ना ते मे बी ते कळत नाही मला, म्हणजे ह्याच्यातलं काही म्युझिक मधलं काहीच कळत नाही, पण शब्द खूपच महत्वाचे वाटतात. आणि बरेचदा आपण काय होतं की हे गाणे होतात स्पेशली हिंदीमधले, मला असं बरेचदा वाटलं की आपण गाणे ऐकतो हे करतो चांगले वाटतात पण ते शब्दापर्यंत आपण पोहोचत नाही. खरं तर मजा शब्दांमध्ये जास्त असते, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिकडं लिरिक्स चांगले आहे किंवा कविता चांगली आहे ना, म्हणून तुम्ही जेव्हा सगळं म्युझिक ते सगळं बाजूला ठेवून नुसतं जेव्हा ते टेक्स्ट वाचता किंवा कविता वाचता तेव्हा ती जास्त कळते असं वाटतं, तेव्हा तो सगळा त्याच्या वरचं ते काय म्हणतात अलंकार बाजूला होतात आणि तुम्ही यू कॅन अप्रिशिएट द आयडियाज, म्हणजे जे त्यांनी वापरलेलं असतं ना इमेजरी आणि सगळं.
अजून यात असं की जुनी गाणी जी आहे ती फार अर्थपूर्ण आहेत. याचं कारण काय की त्या जे जुने लेखक वगैरे होते त्यांना ते कवी होते त्यांना मीटर वगैरे व्यवस्थित कळायचं आणि ते पूर्ण भावातून ते लिहायचे आणि मग त्याच्यावर चाल बनायची मोस्टली. आता उलट असतं, आधी चाल बनते आणि त्याच्यात त्यांना ते शब्द फिट करायचे असतात. कसं
असं नसेल
हा नाही असंच असतं आज बरेच जण नाही, आता बहुतेक म्हणजे 99.9% असंच असतं.
ऍक्च्युली माहिती का लहान असताना रे माहिती का मला पण ऍक्च्युली हे माहित नव्हतं मला की मला कारण बऱ्याचदा आपण डायरेक्ट आपण ते तयार झालेलं गाणं ऐकतो ना, तर मला ही कल्पनाच पचनी पडायची नाही की अरे हे गाणं आधी लिहिलेलं असतं आणि नंतर मग त्याला मग चाल लावणं हे दुसरं काम असं. मला वाटायचं की ते जो गाणं लिहितो तो त्या चालीतच लिहितो असं वाटायचं मला लहानपणी. नंतर कळलं की अरे हे दोन वेगळी माणसं असतात की एक लिहितो आणि एक त्याला चाल लावतो.
पण हे म्हणजे आता आता जे मला कळायला लागलं थँक्स टू आर्निका की छंद वृत्त मात्रा जे काही असतात तर ते इट्स ऑल मॅथमॅटिक्स अल्टिमेटली ओके. आणि जर तू त्याचं भान असेल आणि त्याचं ज्ञान असेल तर तू जे लिहिशील ते म्हणजे तुला ते सगळं कुठलंही म्हणजे रेलेवंट चालीमध्ये ते बसत आहे. त्याच्यामुळेच तुम्ही समर्थ रामदासांचे जे काही श्लोक आहेत ते तुम्ही एका चालीत म्हणू शकता किंवा ज्या आरत्या आहेत त्यांनी लिहिलेल्या राईट फ्रॉम सुख करता दुःख करता पासून ते दुर्गे दुर्गट बारी पासून ते जे काही आहेत ते सगळ्या एका विशिष्ट ते अनुष्टुप छंदात लिहिले आहेत. त्याचं एक वजन असतंय ते काही त्याच्यात लघुगुरु मात्रा असतात ते हा रिदम असतो तो.
मला ना त्याच्याबद्दल नेहमी प्रश्न पडतो की याची म्हणजे असं युटिलिटी म्हणजे मला कळत नाही म्हणूनच प्रश्न पडतो की याची युटिलिटी काय असतं की आपण असं फॉर्म्युलामध्ये, कारण एक प्रकारे हे सगळं इट्स क्रिएटिव्हिटी राईट, म्हणजे इट्स रिलेटेड टू सम आयडिया यू वॉन्ट टू एक्सप्रेस मे बी तुम्ही गाण्यातनं करता म्हणजे शब्दांमधनं म्युझिकमधनं, पण मग असं फॉर्म्युल्यात बसून लिमिटेशन होतं. जे रागाचं पण मला वाटतं असंच असतं राईट, राग तुमचे ठराविक स्वर पाहिजेत आणि
नाही मी म्हणजे म्युझिक कडे नंतर येऊ. पण हे युटिलिटी प्रचंड आहे कारण सगळे जे आपले वेद पुराण जे काही आहेत ते म्हणजे मौखिक रूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेले. ते पाठ करणं याच्यात त्यांचा आयुष्याचा बराच काळ गेलेला आहे आणि ते पाठ सोयीस्कर सुकर व्हावं म्हणून ते केलेलं आहे. इवन भगवद्गीता जी आहे ती अनुष्टुप छंदात आहे सगळी, मध्ये मध्ये काही श्लोक त्रिष्टुप छंदात आहेत. तर असं असल्यामुळे ते पाठ करून म्हणणं आणि दुसऱ्याला शिकवणं सोपं जातं.
त्याचं आय थिंक एक त्याच्यामध्ये एक सुसूत्रता येते, त्याच्यामध्ये एक साच्यबद्धता येते, त्याच्यामध्ये देन कसं असतं ते असे समजा एक अल्गोरिदम सारखा रे ते, की तुम्ही समजा त्या एका काहीतरी तुम्ही त्याच्या जर त्या हे बांधल्या त्याच्या काय बाउंड्रीज आखल्या की तुम्हाला मग त्याच्यामधून तुम्हाला मग ते एका ठराविक दिशेने, एका ठराविक फोकसने त्याच्यातून आणखीन बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं तयार करतात. सगळंच मुक्त छंद आणि मग नियमांच्या बाहेर केलं तर मग देन गोज ऑल ओव्हर द प्लेस.
नाही मग तेच असेल ते की तुम्हाला लक्षात ठेवायला आणि पुढे ट्रान्सफर करायला सोपं जावं म्हणून ती सिस्टीम असेल. पण या मे बी आत्ता एवढी रेलेव्हंट नाही आहे ती म्हणजे.
थोडंसं आखीव रेखीव असं आहे रे, बाकी काय ना ते शेवटी कसं आहे की तुम्हाला मग की मग सी सी प्लस प्लस मध्येच का लिहायचं, मग जावा मध्ये पण लिहू शकतो, मग मी आचार पण लिहू शकतो, मग तुम्ही कशातही लिहू शकतात. हां पण देन इट्स जस्ट दॅट की यू पिक वन अँड देन यू स्टार्ट फ्रॉम देअर.
आणि प्रत्येक वेळेस हे तुम्हाला फार डिटेलमध्ये अनालिसिस करताच आलं पाहिजे असं नाही, कारण काय मग मूळ त्याचा जो नाही, इवन तुम्हाला जर सगळे छंद मात्रा वृत्त हे सगळं जरी माहित असेल तर तुम्ही जेव्हा हे ऐकायला जाता तर त्याचा म्हणजे तुम्ही ते तर आस्वाद त्या शब्दांमधून घ्या, त्या भावनांमधून घ्या, तुम्ही ते मग ते अनालिसिस करायला लागला की मग ते कुठतरी त्याचा आनंद घ्यायचा राहून जातो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल संदीप खरेचे सगळे कविता गाणी मला आवडतात, पण आता आता कळायला लागलं की अरे हे ही मात्रा आहे किंवा हे छंद आहे किंवा हे वृत्त वापरतोय तो,
पण
मग
त्यात
ते
जास्ती मजा
मजा
येते. पण
झाला.
त्यात
नाही
मला
माझं
त्याला
लक्ष
इथं पण
तिकडं
जास्ती मजा येते
नाही,
का.
आय एंड अप नाही म्हणजे ते टेक्निकल गोष्टी शोधण्यात माझा वेळ जातो सगळा, मग मी ते मजा घ्यायचं विसरून जातो
अरे पण
असं
एकदा
व्हायला पाहिजे.
एकदा एकदा ते टेक्निकल शोधून झालं की परत तू त्या मजा घेण्याच्या ह्याच्यावर येतोस रे, जोपर्यंत तुला ते
मे बी
गणित
आता
लागत नाही
म्हणजे
तोपर्यंत यू आर डिस्ट्रॅक्टेड.
नाही, पण मला काही लोक माहिती आहेत जे म्हणजे जेवायला बसले की म्हणजे अगदी हॉटेलमध्ये गेले तरी एक घास खाऊन म्हणतात की हा याच्यात जिरे धणे पावडर टाकली आहे, याच्यात लसूण नाही आहे वगैरे वगैरे, ते अनालिसिस करतात त्यांना कळतं आणि चांगलं आहे की, पण ते पहिल्या घासातच अनालिसिस झालं आणि बाकी मस्त मजा घेतली बाकीच्या जेवणाची, दॅट इज अ डिफरंट थिंग. माझं तसं होत नाही, मे बी शिकावं लागेल. अच्छा गोइंग बॅक टू आपले गैरसमज लहानपणीच्या वगैरे, मला एक दोन अजून गोष्टी आठवल्या तर सांगायच्या. जर माझा एक मित्र आहे तर त्यांनी मला एकदा त्याचं आपलं मराठीत म्हणाने केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे, तर त्यांनी त्याचं मला एक भन्नाट इंटरप्रिटेशन सांगितलं आणि त्याला ते खरंच वाटायचं. त्याला वाटायचं की आपण लग्न कार्यात कोणाला जाऊन आहेर करतो तर आपण दुसऱ्याला आहेर केला आणि आपल्या घरी कधी लग्न कार्य असेल तर आपण दुसऱ्याला केलं तरच ते करतील, म्हणजे केल्याने होत आहेर आधी केलीची पाहिजे, आधी आहेर केला तर मग आपल्याला मिळेल असे म्हणजे त्याच्या वयाच्या. हा नाही पण त्याच्या वयाच्या जवळजवळ 25 मी त्याला हे समजून सांगितलं की बाबा असं नाही म्हणून, तो पण तो बिचारा त्या गैरसमज.
मी असाच एक किस्सा ऐकला की ते खरा खोटा ते माहिती नाही, पण असंच की नाव म्हणजे गावाकडचं कोणीतरी तर नाव त्यांनी असं गरिबी ते होती ह्याच्यात म्हणून त्यांनी मुलाचं नाव अनिल अनिल ठेवलं, अनिल म्हणजे तो मोठे होऊन घरी काहीतरी अनिल असं असं काहीतरी त्यांच्या मागचं ते लॉजिक होतं.
अजून एक मी ऐकलं कोणीतरी कोणीतरी होतं त्याला त्याच्या मुलाचं नाव सम्राट ठेवायचं होतं. ओके कारण मुलाचं नाव समजा काही असेल की नाही म्हणजे त्याचं नाव समजा अशोक होतं तर लोक सम्राट अशोक म्हणतील म्हणून त्याला त्याच्या मुलाचं नाव सम्राट ठेवायचं होतं.
तुझ्या तुझ्या त्या त्या मगाशी तुझ्या मगाशा तो अंजान अंजान अंजानचा मुलगा समीर, मग त्याला म्हणणार अरे
हा
अरे तुझ्या वडिलांचं नाव काय अंजान म्हणेल की होतो.
तर किंवा असं म्हणजे माझा एक मित्र होता त्याचं नाव श्रीराज होत, तर त्याचे श्रीराज सावंत. ओके म्हणजे व्यवस्थित मराठी कुटुंबात वाढलेला, पण त्याच्या आई वडिलांना जेव्हा त्याचं नाव ठेवायचं होतं नाही, एकदा त्याच्या घरी गेलं होतं त्याला सगळे शकील शकील म्हणून हाक मारत होते घरातले, म्हणलं अरे श्रीराज शकील कधी झाला तू, तर म्हणलं नाही माझ्या लहानपणी आई वडिलांना शकील नाव आवडलं त्याच्यामुळे शकील नाव ठेवलं. खूप वर्षानंतर त्यांना कोणतरी सांगितलं म्हणजे 4-5 वर्षाचं झाल्यावर की अरे हे मुसलमानाचं नाव असतं म्हणून त्यांनी बदलून श्रीराज केलं. ओके तर म्हणजे लोकांना ठेवू नाही असं नाही, पण काहीतरी छान वाटतं आणि ठेव.
जरा जरा एक टँजंट वर घा, मी आता ते बदल पेरणारी माणसं जो आहे ना तो पॉडकास्ट त्याच्यामध्ये ऐकत होतो, त्यातल्या एका एपिसोड मध्ये ते गिरीजा नाव वाटत एक एका एपिसोड मध्ये ते अनाथ मुलींच्या साठी तिने संस्था सुरू केली सनात नावाची. त्याच्यामध्ये ती सांगते की ॲक्च्युली अनाथ मुलांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं बर्थ सर्टिफिकेट घेणं किंवा त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स करणं किंवा एकूण सरकारी कामं जी आहेत ती इतकी अवघड असतात, कारण की मिडल नेम नसतं, वडिलांचं नाव नसतं ते किंवा आडनावच नसतं, आणि मग तुम्ही मग कोणाच्या नावानं बर्थ सर्टिफिकेट तयार करणार
फाटक
वगैरे असे काय.
कोणतरी होतं राईट,
हाँ
फाटक
गिरीजा
फाटक
नावाचं, पण आपण
नाही नाही
त्या
ते
संस्थेचं नाव होतं
जन
सनात. त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये म्हणजे कायदे पण नव्हते त्याच्यामध्ये अशा लोकांची की ज्यांच्या जन्मापासूनच ज्यांना अबॅन्डन केलेलं आहे त्यांना ते म्हटलं की काहीतरी करून इकडून तिकडून जरी ते चुकून त्यांना संस्थेमध्ये वगैरे आधार मिळाला, 18 वर्षानंतर जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांना हे वेगळेच प्रॉब्लेम होते, आणि त्याच्यावरती लॉ पण नव्हता. आय थिंक आता या लोकांनी त्याच्यावरती पॉलिसी लॉ वगैरे बदलून घेतला की जेणेकरून या लोकांना आता ॲटलीस्ट बेसिक पेपर तरी मिळेल, कारण अदरवाईज विदाउट डॉक्युमेंट तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि मग अरे मग मिडल नेम नाही तर मग मिडल नेम असेल तर मग वडिलांचं काहीतरी आहे का तुमच्याकडे किंवा आडनाव काय आहे का नाही वगैरे, तर इट्स व्हेरी डिफरंट.
नॉट जस्ट दॅट, 18 वर्ष झाल्यानंतर त्यांना बाहेर पडायला लागायचं, आता ते बदललंय आणि त्यांना अजून काही दिवस आय थिंक 23 वर्षापर्यंत राहायची मुभा दिलेली
आहे. सांगायचं
म्हणजे
होतं
अशी
की
की
इन ऍबसेन्स ऑफ मिडल नेम आणि इन ऍबसेन्स ऑफ सरनेम इट्स व्हेरी डिफरंट वर्ल्ड, आणि बऱ्याच बेसिक गोष्टी अडून बसतात त्याच्यामध्ये. असं आपल्याला 3 मिनिटं हेलले, मला मागे मैत्री आल्यामुळे मला कळलं की आपली वेळ झाली का.
पण आडनावाचं मला वाटतं नावाचं वेगळं असतं ना, नॉर्थमध्ये मिडल हे एवढं लावत नाही किंवा बरंच असतं, साऊथ इंडियामध्ये वेगळंच असतं.
केरळची थोडी माहिती घ्यायची की कारण तिथे मातृसत्ता पद्धती होती आधी, आता किती आहे माहित नाही, पण मला म्हणजे तिथे नावं कशी ठेवायची, आईच्या नावावर म्हणायचं का म्हणजे वडिलांच्या जागी. ठीक आहे, आपण थोडा शोध घेऊ आणि कदाचित पुढच्या वेळेस आपण त्याच्यावर चर्चा करू. पण मला आज मजा आली, म्हणजे आज असा काही ठराविक अजेंडा नव्हता, आपण चालू केलं, मध्ये भरकटलो, पुन्हा इकडे आलो, माकडांपासून अंजानपर्यंत आपण रेंज ट्राय केली, तर अशा लाईट गप्पा मारायला कधी कधी आवडतं, कारण ते नेहमीच जड विषय घेऊन अगदी त्याचं अनालिसिस पॅरालिसिस व्हायला नको, त्याच्यामुळे हा ये ख्याल अच्छा है गालिद.
यस वन सीन ब्लू मून. चलो बाकी परत भेटूच आपण लवकरच.
यस
यस
नमस्कार, तो
ओके
बाय बाय.
चलो बाय.